नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गोव्यात वास्को इथं भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या वहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापचं आज जलावतरण होत आहे. समुद्रात होणारी तेलगळती वेळीच ओळखून संभाव्य प्रदूषण रोखण्यासाठी हे जहाज अत्याधुनिक प्रणालीनं सज्ज आहे. तेलगळती झाल्यास दूषित पाण्यातून तेल वेगळं करणं तसंच प्रदूषक घटकांचं विश्लेषण करण्याची क्षमता या जहाजात आहे. 114.5 मीटर लांबी, 16.5 मीटर रुंदी आणि 4000 टनांहून अधिक वजन असलेलं हे जहाज आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असून त्याच्या निर्मितीत 60% अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. या जहाजामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद, अग्निशमन आणि सागरी सुरक्षेच्या क्षमतांमध्ये मोठी वाढ होणार असून आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमाला यामुळे आणखी बळ मिळणार आहे. देशभरात आज राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जात आहे. पक्षी हे केवळ निसर्गाचं सौंदर्य वाढवणारे घटक नसून ते संपूर्ण परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी पाळला जातो. पक्ष्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं आणि निसर्गातील समतोल कायम राखणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त नागरिकांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो. निसर्ग टिकवण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी समृद्ध पर्यावरण राखण्यासाठी पक्षी संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारानं गती घेतली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वैयक्तिक भेटीगाठींद्वारे तसंच प्रचारसभांद्वारे प्रचार सुरू झाला आहे. अंतिम उमेदवार यादीनुसार 2869 प्रभागांमधून 15931 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात सर्वाधिक 1700 उमेदवार मुंबई महापालिका निवडणुकीत तर सर्वात कमी 230 उमेदवार इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे सर्वाधिक बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक म्हणजे हा भाजपचा लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा कारनामा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर असूनही सत्ताधारी पक्षाचा प्रचार करत आहेत, त्यामुळे त्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या राष्ट्रीय संवादाच्या 9व्या भागात सहभागी होण्यासाठी इयत्ता 6 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक पात्र आहेत. संबंधितांनी यात सहभागी होण्यासाठी MyGOV संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन केंद्र सरकारतर्फे समाज माध्यमांवर करण्यात आलं आहे. नांदेड इथलं मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारा राज्यस्तरीय अनिल कोकीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार आकाशवाणीचे हिंगोली जिल्ह्याचे वार्ताहर रमेश कदम यांना जाहीर झाला आहे. मराठी पत्रकार संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रुपेश पाडमुख यांनी काल नांदेड इथं ही घोषणा केली. आज या पुरस्काराचं वितरण होणार आहे. तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन काल रत्नागिरीत मोठ्या उत्साहात पार पडली. देशातल्या 300 शहरांमधले 2200 अधिक धावपटू रत्नागिरीत मराठी भाषेसाठी धावले. 21 किलोमीटरच्या स्पर्धेत अभिषेक देवकातेनं स्वतःचाच विक्रम मोडून स्पर्धा जिंकली. एक धाव मराठी भाषेसाठी अशी या स्पर्धेची संकल्पना असल्याचं सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितलं. तर एखाद्या भाषेसाठी मॅरेथॉन होते याचं हे जगातलं पहिलं उदाहरण असल्याची भावना मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय लष्कराच्या अजय कुमार यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. रेल्वेच्या शुभम बिस्ला यानं रौप्य तर हरियाणाच्या अनमोल जैननं कांस्य पदक जिंकलं. कर्नाटकच्या जोनाथन गॅविन अँटनी यानं उत्कृष्ट कामगिरी करत उपयुवा, युवा आणि कनिष्ठ गटांमध्ये सुवर्णपदकं जिंकली. दादरा नगर हवेली आणि दमण दीवच्या समुद्रकिनाऱ्यावर आजपासून खेलो इंडिया बीच गेम्सच्या 2व्या पर्वाला सुरुवात होत आहे. 10 तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 25 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशातले 1300 अधिक खेळाडू सहभागी होत असून 6 क्रीडा प्रकारांचा थरार पाहायला मिळणार आहे. बीच स्पोर्ट्स संस्कृतीला चालना देत तरुणांना क्रीडाक्षेत्रात संधी देण्याचा हा महत्वाचा उपक्रम आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी आणि धुक्यामुळे पुणे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. दिल्लीला जाणाऱ्या 21 रेल्वे 2 तासाहून अधिक उशिरानं धावत असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.